नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या बैठकीत माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे, त्यामुळे त्याला देखील 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राज्यात रब्बी हंगामातल्या पिकांचं सरासरी क्षेत्र सुमारे 54 लाख हेक्टर असून गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामापेक्षा यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरनं अधिक म्हणजे 61 लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा होईल असा अंदाज कृषी आयुक्तालयातले उपसंचालक धनंजय कोंढाळकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यात यावर्षी 12.5 लाख क्विंटल बियाणं पुरवठ्याचं नियोजन असून गरजेपेक्षा 2 लाख क्विंटल अतिरिक्त बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आतापर्यंत 54,740 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला अशी माहिती कोंढाळकर यांनी दिली. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट उठवली असून आता तिथं नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. परतावा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ओला या परिवहन कंपनीला दिले आहेत. परताव्याचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याची किंवा कूपनद्वारे परतावा मिळवण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी असं प्राधिकरणानं तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान सांगितलं आहे. व्यवहारात पारदर्शकता यावी या उद्देशानं बुकिंग करून ओलाद्वारे प्रवास करणाऱ्यांना पावती देण्याचे निर्देशही प्राधिकरणानं दिले आहेत. केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ आणि नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातमधून 518 किलो कोकेन जप्त केला आहे. अंकलेश्वर इथल्या एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे 5,000 कोटी इतकी आहे. बुलढाणा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालयाचं लोकार्पण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. राज्यातलं हे 7वं अमृत औषधालय आहे. गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात उत्तम दर्जाची आणि नामांकित कंपनीची औषधं या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आरक्षण हे केवळ शिष्यवृत्ती, फ्रीशिप, शासकीय नोकरी मिळवण्याचं एक माध्यम नसून राज्यघटनेचा गाभा असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. अकोला इथं काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या धम्म मेळाव्यामध्ये ते बोलत होते. आरक्षणामुळे या देशात बंधुभाव, समतेची भावना आणि सन्मानानं जगण्याची संधी निर्माण झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास हमीभाव कायदा आणेल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यानं 4,164 अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल 74,45,345 नोंदी घेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. पोषण महा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा काल मुंबईत गौरव करण्यात आला. यावेळी कंधारचे बालविकास प्रकल्पाधिकारी LM राजुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्य शासनानं संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना सुरू केली असून या योजनेचा पहिला हप्ता वाशिम जिल्ह्यासाठी 5,60,00,000 रुपये प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातल्या 55 गावातल्या तांड्यांना हा निधी वितरित होणार आहे. राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस सुरू असून काही धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडून 5,050 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या 4 दरवाजातून 2,096 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पूर्ण भरलं असून सध्या 3,072 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पुन्हा एकदा नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.